ईडीने छापेमारीत जप्त केलेल्या संपत्तीचं गरीब जनतेत वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे. तर भारतात 83% बेरोजगारी असल्याची धक्कादायक बाब एका अहवालातून समोर आली आहे. तसंच आज IPL मध्ये राजस्थान विरुद्ध दिल्लीचा सामना रंगणार आहे. तर राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्जाला मुदतवाढ देण्यात आली आहे. तर बॉलिवूडसाठी आपण आउटसाइडर होतो असं शाहिद कपूरने म्हटलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 28 मार्च, वार गुरुवार. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात. ईडीने जप्त केलेल्या पैशांचं काय होणार याची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये ईडीने केलेल्या कारवायांबाबत महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील गरीब जनतेचे लुटण्यात आलेले 3,000 कोटी रुपये त्यांना परत कसे करता येतील यावर आम्ही विचार करत आहोत असं मोदींनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपनं राजघराण्यातील अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना मोदींनी हे वक्तव्य केलंय. विरोधकांसाठी देश नव्हे तर सत्तेला प्रथम प्राधान्य असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. ईडी आणि अन्य तपास संस्थांनी जप्त केलेली मालमत्ता गरिबांना कशा पद्धतीने परत देता येईल याबाबत पंतप्रधान मोदी कायदेशीर पर्याय पडताळून पाहत आहेत असं एका भाजपच्या नेत्यानं नमूद केलंय. या संभाषणाचा तपशीलही भाजपकडून जाहीर करण्यात आलाय. राज्यातील अनेकांनी रोजगार मिळावा म्हणून लाच दिली होती त्या सर्वांचेच पैसे परत करण्याचा मोदींचा विचार आहे. माझी ही भूमिका जनतेला कळवा असं मोदींनीच म्हटल्याचंही या भाजप नेत्यानं सांगितलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसवरही मोदींनी यावेळी टीका केली. ज्यांनी आधी आपच्या विरोधात तक्रारी केल्या तीच मंडळी आता त्यांना मदत करत असल्याचंही मोदींनी म्हटलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतातील बेरोजगारीच्या धक्कादायक वास्तवाबाबतची. भारतात बेरोजगारीचा दर सातत्यानं वाढत चालला असून साधारणपणे 83% युवकांच्या हाताला काम नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO आणि मनुष्यबळ विकास संस्था ISD यांनी संयुक्तरित्या भारतीय रोजगार अहवाल 2024 प्रसिद्ध केलाय. या अहवालात ही बाब मांडण्यात आली आहे. साधारणपणे सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारी वाढली असल्याचं यातून निदर्शनास आलंय. कोरोनामुळे कामगारांच्या बाजारपेठेची सारी रचनाच बदलून गेली. लॉकडाऊनचा फास्ट सैल झाल्यानंतर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं निदर्शनास आलं. या संकटांनंतर कामाचा दर्जा हा मोठ्या प्रमाणावर खालावल्याचं दिसून येत आहे. स्वयंरोजगार आणि जिथं कोणत्याही प्रकारचा मोबदलाच मिळत नाही अशी कौटुंबिक कामं मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. देशाच्या श्रम बाजारपेठेचा विचार केला तर येणाऱ्या काही दशकांमध्ये आणखी 70 ते 80 लाख तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारला तातडीनं उपाययोजना कराव्या लागतील असंही या अहवालात म्हटलं आहे. यंदाच्या IPL ला सुरुवात होऊन जवळपास 1 आठवडा होत आलाय. आज गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. जयपूरमध्ये होणाऱ्या या सामन्यातील की पॉइंट्स काय असतील याबाबत माहिती दिली आहे संदीप कापडे यांनी.
आजच्या IPL ला सुरुवात होऊन आपल्याला जवळपास 1 आठवडा होत आला आहे. या आठवड्याभरात आपल्याला मैदानात खेळाबरोबरच बरेच काही पाहायला मिळाले. आता गुरुवारी म्हणजेच 28 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानने आपल्या पहिल्या सामन्यात लखनौचा 20 धावांनी पराभव केला होता तर दिल्लीला पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात आपली विजय लय कायम ठेवण्यासाठी राजस्थान कोणतीही कसर सोडणार नाही. यासाठी राजस्थानकडे यशस्वी जयस्वाल, बटलर आणि संजू सॅमसनच्या रूपाने तगडे फलंदाज आहेत तर गोलंदाजीची धुरा ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल सांभाळतील. दुसरीकडे दिल्लीसाठी हा हंगाम खास आहे कारण त्यांचा नियमित कर्णधार ऋषभ पंत दुखापतीतून सावरत संघात परतला आहे. दिल्लीकडे फलंदाजीमध्ये डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, शाय होप यांच्यावर भिस्त असणार आहे तर गोलंदाजीत ऑर्निच नॉर्जे, अक्षर पटेल, खलील अहमद आणि ईशान शर्मा यांना आपला अनुभव पणाला लावावा लागणार आहे.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातील पोलीस भरतीच्या अर्जाला दिलेल्या मुदतवाढीबाबत। सुरुवातीला पोलीस भरतीची जाहिरात निघाली तेव्हा यात अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, पण मराठा उमेदवारांना नुकत्याच झालेल्या कायद्यानुसार SEBC चं प्रमाणपत्र मिळवण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 15 एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहे। पॉडकास्टची 5वी बातमी आहे युक्रेन रशिया युद्धात सैनिक म्हणून सहभागी झालेल्या 14 भारतीयांची। युक्रेन रशिया युद्धामध्ये रशियाच्या सैन्यातून लढणाऱ्या 14 भारतीयांपैकी 2 जण लवकरच मायदेशात परतणार आहेत, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली। रशियामधील भारतीय दूतावासाकडून या दोघांना भारतात पाठवण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे। यानंतर उर्वरित दोघेही लवकरच देशात परतणार आहेत। केरळमधील 4 तरुणांना नोकरीच्या आमिषाने रशियन सैन्यात भरती करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। सहावी बातमी ऐकूयात। एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये कामाच्या ठिकाणी संगणकाच्या वापराला विरोध करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता लोकसभा निवडणुकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AIचा वापर करतोय। आधुनिक तंत्रज्ञान लवकर स्वीकारण्यास तयार नसणाऱ्या माकपमध्ये हा टोकाचा बदल झालाय। माकप नेते सामिक लाहिरी यांनी PTIशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे। प्रचारासाठी या पक्षाने AI वर आधारित समता या पात्राची निर्मिती केली आहे। पॉडकास्टची 7वी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रासंबंधी। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याने बॉलिवूडमधील आपल्या स्ट्रगल बाबत भाष्य केलंय। पंकज कपूर यांचा मुलगा असूनही आपण बॉलिवूडसाठी आउटसाइडर होतो असं त्यानं म्हटलंय। नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या शो मध्ये बोलताना स्टार किड असल्याचे फायदे नुकसान सांगताना शाहिद म्हणाला, वडिलांच्या पुण्याचा फायदा आपल्याला कधीच मिळाला नाही। बॉलिवूडमध्ये कॅरेक्टर ऍक्टरला कसलीही पॉवर नसते, केवळ स्टार्सच पॉवरफुल असतात, पण खरी मजा स्ट्रगल करत स्टार होण्यातच आहे असंही त्यानं म्हटलंय। हे होतं सकाळचं पॉडकास्ट। उद्या पुन्हा भेटूयात। हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा। धन्यवाद।
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।